चीनीमंडी.com पॉडकास्ट।
एसबीआयच्या चेअरमनपदी दिनेश खारा। सरकारने दिनेश कुमार खारा यांना एसबीआयचे चेअरमन म्हणून नियुक्त केले आहे। अर्थ मंत्रालयाने सांगितले की खारा 3 वर्षांपर्यंत या पदावर राहतील। दिनेश कुमार खारा एसबीआयचे सध्याचे चेअरमन रजनीश कुमार यांची जागा घेतील। रजनीश कुमार यांचा 3 वर्षाचा कार्यकाल 7 ऑक्टोबरला पूर्ण होत आहे। भारतीय स्टेट बँकचे वरिष्ठ प्रबंधक निदेशक दिनेश कुमार खारा यांच्या नावाची शिफारस बँक बोर्ड ब्युरो BBB ने केली होती। 2017 मध्येही चेअरमनच्या पदाच्या रांगेत ते सामील होते। खारा यांना ऑगस्ट 2016 मध्ये 3 वर्षांसाठी SBI चे प्रबंधक निदेशकाच्या रूपात नियुक्त करण्यात आले होते। त्यानंतर त्यांना 2019 मध्ये सेवेची 2 वर्षे वाढवून मिळाली। खारा दिल्ली विश्वविद्यालयाच्या फॅकल्टी ऑफ मॅनेजमेंट स्टडीज शिकले आहेत आणि आतापर्यंत SBI चे वैश्विक बँकिंग प्रभागाचे प्रमुख होते। त्यांच्याजवळ गैर बँकिंग सहायक कंपनीच्या कारभाराचे निरीक्षणही करत होते।